कुठे स्वारी कथाना कुठे निघे स्वारी ऐश्वर्ये भारी याशा ऐश्वर्ये भारी
महाराज महाराज आपुली कथाना फेनी घे सारी कथाना फेनी घे सारी ऐश्वर्ये भारी
कणांचा उठे धुराळा परता युग क्रोश दूरी मागुती युग क्रोश दूरी महाराज महाराज आपुली कथाना उठे निघे स्वारी कथा मधुनीच शतावधी चंद्र ज्योतिया उडती सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती कितीदा आणि तरी कितीदा रथासी जगन्नाथ तुझाया ओढूजे झटती उंच निंच पाठी पुढती वा उंच निंच पाठी गतीती तुकी तव रथा झटतसे ओढाया इच्छात आणिया भूत मात्र वेगांचा ओवून लगामा तुझा परम इच्छेचा त्या अतुट उतरणी वरती हो काळाचा खेळत हा अतरी रथोत्सव खेळत खेळत हा